नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक विभागावरवी राजश्री कामत तुमका प्रादेशिक खबरो दिता. या असतात काय मुखेल खबरो. आमच्या देशाचे मान फुडारी महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांची जयंती एकाच दिसा मनयतना आमका आनंद जाता असे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत आणि महात्मा गांधीजींच्या जयंती निमतान उलयतना म्हळे. महात्मा गांधी जयंती निमतान दूरदर्शन केंद्र पणजी, आकाशवाणी पणजी आणि एचपीटी बामोळी हांगाच्या कर्मचाऱ्यांनी कार्यालयाच्या आवारात निदर्शन मोहीम राबयली. नीती आयोगाच्या राज्य समर्थन अभियानाच्या अंतर्गत बायला उद्योजकता मंच डब्ल्यूईपी गोय सरकारच्या सहकार्यान राज्य पांवड्यावेली कार्यशाळा घडवून हाडपाची आसा. पनवेल मालगाडी रुळावेल्यान घसरिल्ल्यान विस्कळीत जाल्ली कोकण रेल्वेची सेवा आयसान सुरू झाली तरी रेल्वे वेळापत्रक अजूनही विलंबित आसा. आता पुराय खबरो. गोय हे शांतीकायेन भरिल्ले राज्य आसा आणि ताका लागून गोयातो सर्वधर्म समभाव या तत्वाक महत्व दिवन शांतीकाय कायम पाळून दवरप ही जण एका गोयकाराची जबाबदारी असे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी म्हळां. तशेंच सैमान नटिल्ल्या गोंयाक पांचव्या चारांनी नितळ दवरप हीच गांधीजीक खरी श्रद्धांजली थारतली अशें मुख्यमंत्र्यांनी म्हळें. ते पोरणें गोंयांत गांधीजी जयंतीच्या कार्यावळी वेळार मुखेल सोयरे म्हणून उलयताले. अंत्योदय, ग्रामोदय आनी सर्वोदय ह्या तत्वांक म्हत्व दिवन गोंय सरकार राज्याची उदरगत करता अशें तांणी म्हळें. तशेंच भारतांतले गोंय एक बरें पर्यटन राज्य अशें मुख्यमंत्र्यांनी म्हळें. पोरणें गोंय हांगा महात्मा गांधीच्या पुतळ्याक मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी फुलां उपली. ह्या वेळार केंद्रीय बंदर जहाज बांदणी पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नायक, आमदार राजेश फळदेसाय, उत्तर जिल्हा पंचायत अध्यक्ष देशदेव नाईक आणि हेर मानेस्त हजर आशिल्ले. ह्या वेळार उलयतना मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी म्हळें की आमच्या देशाचे महान फुडारी महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री हांची जयंती एकाच दिसा मनयतना आमकां आनंद जाता. महात्मा गांधीजीन आपली सगळी जीण देशाच्या स्वातंत्र्या खातीर घालेली. त्यांनी अहिंसात्मक मार्गान स्वातंत्र्य चळवळ सुरू केली. गांधीजीन त्यांच्या अहिंसा चळवळी खातीर संसारभर ओळखतात. हालीच भारतात झालेल्या G20 परिषदेच्या 20 राष्ट्रांच्या प्रमुखांनी नवी दिल्लीत महात्मा गांधीजींच्या समाधीक भेट दिली. महात्मा गांधीजींनी नितळसाण आणि भलायकीच्या मूल्यांची शिकवण दिली आणि स्वतः आचरणात हाडली. त्यांचे वैश्विक विचार प्रत्येक दिसा आमकां प्रेरणा देतात. गांधीजींच्या विचारांनी तत्वाप्रमाण सध्या देशात स्वच्छ भारत अभियान आणि आत्मनिर्भर भारत मोहीम चालू आसा. महात्मा गांधीजींच्या जयंती निमतान गोयात काल लोकांनी व्हडल्या संख्येन नितळसाण मोहिमेत वांटो घेतलो. सैमान नटिल्ले हे गोंय नितळ आणि हरीत आणि सोबीत दवरपा खातीर लोकांनी अशा उपक्रमांनी वांटो घेवपाची गरज आसा असं तांणी म्हळें. आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोय उपक्रमातल्यान महात्मा गांधीजींचे ग्रामीण विकासाचे स्वप्न पुराय जावपाक मजत जातली असं तांणी म्हळें. मुख्यमंत्र्यांनी आजसान सुरू जावपी प्रधानमंत्री विश्वकर्मा येवजणेची माहिती दितना गोयातल्या पारंपारीक वेवसायिकांक या येवजणेचो फायदो मेळटलो असं सांगले. वेवसायिकांनी नोंदणी केल्या उपरांत तांकां 15,000 रुपयांचे टूल किट फुकट दितले. वेवसाय खातीर पयल्या वर्सा 1,00,000 आनी दुसऱ्या वर्सा 2,00,000 रीण दितले. तशेंच फुकट प्रशिक्षण लेगीत दितले. विविध पारंपारीक मळार काम करपी कारागिराची जीण ह्या येवजणेक लागून बदलतली अशें तांणी सांगले. उपरांत पोरणें गोंय ग्रामपंचायत सभाघरांत आयोजित कार्यावळीत मुख्यमंत्री प्रमोद सावंत आनी हेर मानेस्तांनी आदले प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री हांचे फोटवाक फुलाहार घालून तांच्या उगडासाक आर्गा ओंपली. लाल बहादूर शास्त्री आणि महात्मा गांधी या दोघांनी देशाच्या स्वतंत्रते खातीर बरेच त्रास सोसल्यात असं पर्यटन मंत्री रोहन खवटे यांनी म्हणा. आज शास्त्री आणि महात्मा गांधी या महान फुडाऱ्यांच्या जयंती निमतान आर्गा ओंपताना ते उलयताले. ही कार्यावळ पर्यटन मंत्र्यांच्या परवरी कार्यालयात झाली. सरपंच स्वप्नील चोडणकार, सोनिया पेडणेकार आणि जिल्हा पंचायत वांगडी कविता नायक या कार्यावळीक हजर आशिल्ली. तरणाट्यांमध्ये देशभक्तीची भावना वाडीक लागच्या खातीर आम्ही यत्न करचे पडटले असे मंत्री खवटे यांनी ह्यावेळार सांगले. प्रधानमंत्री मोदींच्या आवाहनाउपरांत भारत सरकारान ऑक्टोबर महिन्यात स्वच्छता ही सेवा मोहीम सुरू केल्या. सगळ्या शासकीय विभाग आणि जनता या मोहिमेत सक्रियपणान वाटो घेतात. महात्मा गांधी जयंती निमतान दूरदर्शन केंद्र पणजी, आकाशवाणी पणजी आणि एसपीटी बामोळी हांगाच्या कर्मचाऱ्यांनी कार्यालयाच्या आवारात निवळसाण मोहीम राबयली. उपमहासंचालक अभियांत्रिकी आणि कार्यालय मुखेली सुनील भाटिया आणि 3 कार्यालयांनी कर्मचाऱ्यांक स्वच्छता प्रतिज्ञा दिली. हे 3 कार्यालयातल्या सगळ्या कर्मचाऱ्यांनी नितळसाण मोहिमेत सक्रियपणान वांटो घेतलो. स्वयंपूर्ण गोय या उपक्रमाक 3 वर्सा पुऱ्या जातात. ह्या 3 वर्सात गोयची सर्वांगीण उदरगत जाल्या अशें मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी म्हळां. तशेंच उद्देग, स्किलिंग, शेतां, भाजयो तशेंच हेर लागवड आनी हेर मळार गोयची ह्या 3 वर्सात बरी प्रगती जाल्या अशें मुख्यमंत्र्यांनी म्हळें. स्वयंपूर्ण गोय उपक्रमाक 3 वर्सा समारोप पुराय जाली. ह्या फाटभुंयेर स्वयंपूर्ण मित्राकडे उलयतना व्हिडिओ कॉन्फरन्सिंग वरवीं ते उलयताले. जल जीवन मिशन, ग्राम सडक, स्वामित्व येवजण तशेंच शेतकारां खातीर वेगवेगळ्यो येवजण्यो तशेंच हेर मळार काम करून गोयची सर्वांगीण उदरगत करपाक सरकाराक येस आयला अशें मुखार मुख्यमंत्र्यांनी म्हळां. निती आयोगाच्या राज्य समर्थन अभियानाच्या अंतर्गत बायला उद्योजकता मंच डब्ल्यूईपी गोय सरकारच्या सहकार्यान राज्य पांवड्यावेली कार्यशाळा घडून हाडटा. ही कार्यशाळा 3 ऑक्टोबराक सकाळी 9:30 सावन गोयच्या सीएसआयआर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑशनोग्राफी एनआयओ ऑडिटोरियमात जातली. एसएचजी सामूहिक बायला क्लस्टर, सरकारी अधिकारी आणि खासगी क्षेत्राचे प्रतिनिधी बायला उद्योजकांच्या प्रेक्षकांक येवकार दितले. निती आयोगात तयार झाल्ले आणि आता भौशीक खासगी भागीदारीत रुपांतरीत जाल्ले बायला उद्योजकता प्लॅटफॉर्म डब्ल्यूईपी हे बायला उद्योजकांक संबंधित माहिती खातीर एक ठामो. तातूंत सरकारी येवजण्यो, इन्क्युबेटर, प्रवेगक आणि खासगी क्षेत्रातल्या उपक्रमा खातीर माहिती आसा. पुराय कार्यशाळेत मार्गदर्शन कुशळटाय विकास आर्थिक प्रवेश आणि अनुपालन अशा विषयांचेर अभ्यास करपी आकर्षक शेकोटी गजाली यांनी सखोल चर्चा आसतली. गोयचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, डॉ व्हीके सारस्वत, सदस्य निती आयोग, बीव्हीआर सुब्रमण्यम, सीईओ निती आयोग यासारख्या उल्लेखनीय व्यक्तीसहित वक्त्यांची प्रभावी श्रेणी आसतली. बिल अँड मेलिंडा गेट फाउंडेशन, रिलायन्स फाउंडेशन, पिरामल फाउंडेशन, इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया, सिडबी, ओला फाउंडेशन आणि हेरशा प्रतिष्ठीत संस्थांचे प्रतिनिधी हातून वाटो घेतले. गोय राज्य बायला बचत गट संघटनेचे अध्यक्ष सुलक्षणा सावंत निवेदन सत्राक उपस्थित आसतली. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेळान ऐकतात. अलगूज गोवा या संस्थेन कला आणि संस्कृती संचालनालयाच्या पालवान आज फोंड्या बासरीवादन महोत्सवाचे आयोजन केले. नामनेचे तबलापटू उल्हास वेलिंगकार हांच्या हस्तुकी अलगूज नाथ या बासरीवादन संगीत महोत्सवाचे उक्तावण झाले. ढवळी फोंडेच्या भास्कर सभागृहात झाल्या या महोत्सवाच्या उक्तावण सोहळ्याक उल्हास वेलिंगकार हांच्या वांगडा उद्योजक मोहनदास बखले, कला उपासक अनंत काजरेकर, तबलावादक पंडित तुळशीदास नावेलकर, आयोजक संस्थेचे पदाधिकारी मनोज आमशेकर आणि हेरमानस्थ हजर आशिले. आयच्या दिसभराच्या बासरी महोत्सवात प्राजक्ता नातू, नारायण जावडेकर, श्रीनिवास नातू, मोहनदास भगत, प्रेमानंद चारी, प्रशांत महाले, मनोज आमशेकर, रोहित वनकर, सौनिक वेलिंगकर आणि पंडित राजेंद्र कुळकर्णी हांचे बासरीवादन झाले. त्यांना तबल्याचे शशांक उपाध्ये, महेश वझे, विनीन परब, यशवंत पावसकर आणि मयंक बिडेकर हांनी सातसंगत केली. पनवेलची मालगाडी रुलावेल्यान घसरिल्ल्यान विस्कळीत झाली कोकण रेल्वेची सेवा आयसान सुरू झाली तरी रेल्वे वेळापत्रक अजूनही विलंबित असा. कुडाळ लोकमान्य टिळक स्पेशल आणि मंगलोर मुंबई एक्सप्रेस या दोन्ही गाडयो आज रद्द झाल्यो. फाटल्या आयतारा सांजवेळा 10:30 वचपी ओखा एर्नाकुलम एक्सप्रेस आज सकाळी 6:45 उसरां भायर सरली. काल दनपारा 3 वचपी कोचीवेली लोकमान्य टिळक रेल्वे दनपारा 12:55 सुटली. एर्नाकुलम लोकमान्य टर्मिनस एक्सप्रेस गाडी शेनवारा रातच्या 11:15 सुटपी गाडी एर्नाकुलम सावन काल आयतारा राती 9:30 सुटली. मध्य रेल्वेच्या पनवेल कळंबोली मार्गाचेर मालाचे डबे घसरिल्ल्यान कोकण रेल्वे मार्गाचेरही येरादारीचेर परिणाम झालो. काल या मार्गाचेर 12 गाडयो रद्द झाल्ल्यान मडगावच्या रेल्वे स्टेशनाचेर जायते प्रवासी आडकून पडले. देखून हांगाचे स्टेशन प्रवाशांनी खचाखच भरिले. हाचे शिवाय 5 गाडयो अंशतः रद्द केल्यो आणि 3 गाडयो हेर मार्गांनी वळिल्ल्यो. काल राती 5 मालवाहो डबे रुलावेळ घसरिल्ल्या उपरांत रेल्वे प्रशासनान पनवेल ते कळंबोली हो रेल्वे मार्ग पूर्ववत केलो. देखून गाड्यांच्या वेळापत्रकात बदल केल्या. आज पासून मुंबईच्यान मांडवी एक्सप्रेसासहित हेर गाडयो दाखल जातल्यो. कोकण रेल्वेची विस्कळीत वेळापत्रक फाल्यां मेरेन पूर्ववत जातले अशे रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी बवन घाटगे हांणी सांगला. बोरी जिल्हा पंचायत वांगडी दीपक तिरुनायक बोरकार आणि बोरी जिल्हा पंचायता वतीन कलामळ मैदानाचेर खेळगडे आणि खेळामोग्यां खातीर शौचालय बांधपाच्या कामाचो सकाळी शुभारंभ केलो. यावेळी बोरी पंचायत सरपंच दुमिंग वाज, उपसरपंच किरण नायक, पंच वांगडी सतीश नायक, सागर नायक बोरकार, जयेश नायक, रश्मी नायक, कंत्राटदार लक्ष्मण नायक, सूरज नायक आणि हेरमानेस्थ हजर आशिले. सुमार 6.5 लाख रुपया खर्च करून हे शौचालय बोरी जिल्हा पंचायती वतीन बांधतले असे जिल्हा पंचायत वांगडी दीपक बोरकार यांनी सांगले. बोरीच्या ग्रामसभेत या स्वच्छतागृहाक लागून वारंवार मागणी जाताली. ही मागणी लक्षात घेऊन खेळगड्यांक कपडे बदलपाचो आणि नितळसाण सांभाळपाचो हुस्को करचो न्ही म्हणून आपण हे काम हातात घेता आणि बेगीनच बेगीन ते पुराय करतलो असे ताणी सांगले. या निमतान नाल्ल फोडून आणि पूजा करून बांधकामाक सुरुवात केली. स्वच्छ भारत ही संकल्पना मुखार घेऊन वतना आमचे गोय आणि आमचे शार नितळ दवरपाचो यत्न आम्ही करपाक जाय असे मुरगावचे नगराध्यक्ष गिरीश बोरकर हांनी म्हळा. मुरगाव पालिक सभाघरात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि आदले प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री हांच्या जयंती दिसा निमतान घडून हाडिल्ल्या सुवाळ्यात मुखेल सोयरे म्हणून ते उलयताले. आपल्या उलोवपात तांणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांच्या फुडारपणाखाला सुरू केल्ल्या स्वच्छ भारत नितळ गोय उपक्रम यशस्वी करपाक प्रत्येक भारतीयान वांटेकार जावपाची गरज उक्तायली. यावेळी शारातलो कोयर उभारपी काय पालिका कामगारांचो नगराध्यक्षाच्या हस्तुकी भोवमान झालो. यावेळार उपनगराध्यक्ष रामचंद्र कामत तशेंच पालिका मुखेल अधिकारी जयंत तारी हजर आशिल्ले. आमच्या देशाचे महान फुडारी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती एकाच दिसा मनयतना आमकां आनंद जाता असे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी महात्मा गांधीजींच्या जयंती निमतान उलयतना म्हळा. महात्मा गांधी जयंती निमतान दूरदर्शन केंद्र पणजी, आकाशवाणी पणजी आणि एचपीटी बामोळी हांच्या कर्मचाऱ्यांनी कार्यालयाच्या आवारात नितळसाण मोहीम राबयली. नीती आयोगाच्या राज्य समर्थन अभियानाच्या अंतर्गत बायला उद्योजकता मंच डब्ल्यूईपी गोय सरकारच्या सहकार्यान राज्य पांवड्यावेळी कार्यशाळा घडून हाडटा. पनवेल मालगाडी रुळावेल्यान घसरिल्ल्यान विस्कळीत झाली कोकण रेल्वेची सेवा आयसान परत सुरू झाली तरी रेल्वे वेळापत्रक अजूनही विलंबित असा. आणि इथल्या ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो.